The person you have called is speaking to someone else. You can wait or call again later.
ನೀವು ಕರೆ ಮಾಡುತ್ತಿರುವ ವ್ಯಕ್ತಿಯು ಮತ್ತೊಂದು ಕರೆಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಯನಿರತರಾಗಿದ್ದಾರೆ. ದಯವಿಟ್ಟು ಕಾದಿರಿ ಅಥವಾ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯದ ನಂತರ ಪ್ರಯತ್ನಿಸಿ.
ಆಪ್ನೆ ಜಿಸ್ ವ್ಯಕ್ತಿ ಕೋ ಕಾಲ್ ಕಿಯಾ ಹೇ ವೋ ಅನ್ಯ ಕಾಲ್ ಪರ್ ವ್ಯಸ್ತ್ ಹೇ ಕೃಪಯಾ ಪ್ರತೀಕ್ಷಾ ಕರೇ ಯಾ ಕುಚ್ ಸಮಯ ಪಶ್ಚಾತ್ ಪ್ರಯಾಸ ಕರೇ.
हेलो हेलो हे कसा हो दादा कसा दिला आणि हे धाकट हे पण दौडत का धाकट पण दौडत का कमी करून द्या की दीडशे करा की दीडशे करा होत आहे
मग किती तीनशे रुपये कमी व्याला डिमांड जास्त होत्या हे तीनशे पन्नास
किती कर करता मग एकशे सत्तर करा बस माझं जर घ्या एकशे सत्तर करा करा होत आहे
तुम्हाला द्या हो हे शंभर आहे हे पन्नास आहे
दादा द्या हो
नाही याला काही होत नाही चार दिवस उद्या तीनशे रुपये कमी द्या
द्या द्या एकदा तुमचा नको माझा नको द्या खरं दौडो फुलं घाला हो दादा
फुलं घाला
एक थोडं घाला की हे घ्या हार घेऊन जाऊन फुलं दिला नंतर सर
हे दोनशे पन्नास हे तीनशे रुपये द्यायला की दोनशे रुपये द्यायला
नमस्कार ನಾನು ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಇಂಡಿಯಾ ಒನ್ ಎಟಿಎಂನಿಂದ ಮಾತನಾಡುತ್ತಿದ್ದೇನೆ ಸರ್ ದಿ ಎಟಿಎಂ ಇಸ್ ನಾಟ್ ಪಿಂಗಲ್ ದಿ ಎಟಿಎಂ ಇಸ್ ಶೋಯಿಂಗ್ ಆಸ್ ಡೌನ್ ಡಾಟ್ ದಿ ಇಶ್ಯೂ ಟೈಪ್ ಇಸ್ ಎಟಿಎಂ ಸ್ಟೇಟಸ್ ಇಶ್ಯೂ ಲೊಕೇಶನ್ ಇಸ್ ಶಿವಬಸವ್ ನಗರ್ ಬೆಲ್ಗಾಂ ಬೆಲ್ಗಾಂ ಎಟಿಎಂ ಐಡಿ ಇಸ್ 6010651 ಸರ್ ವೆನ್ ಕ್ಯಾನ್ ಯು ವಿಸಿಟ್ ವಿಚ್ ಡೇ ವಾಟ್ ಟೈಮ್
ಮಧ್ಯಾಹ್ನ